चीनीमंडी.com पॉडकास्ट। केंद्रीय मंत्र्यांनी कृषी क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक वाढवण्यावर दिला जोर। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी कृषी क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक वाढवण्यावर जोर दिला आहे। चरण सिंग विश्वविद्यालय मेरठ आणि जुनागड कृषी विश्वविद्यालयाकडून आयोजित एका राष्ट्रीय वेबिनारला संबोधित करताना तोमर म्हणाले, खासगी गुंतवणूक वाढवल्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये समृद्धी वाढेल, ज्यामुळे देशामध्ये आत्मनिर्भरता आणि समृद्धी देखील वाढेल। त्यांनी वैज्ञानिकांना कृषी उत्पादनावर जोर देणे आणि शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्याचे मोठे आवाहन केले। त्यांनी सांगितले की खाद्यान्न उत्पादनामध्ये भारत केवळ आत्मनिर्भर नाही तर अधिशेषही आहे। शेतकऱ्यांनी पाहिले की ते कठीण आव्हानांचा सामना करण्यास सक्षम आहेत। तोमर म्हणाले की कृषी क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणुकीला आकर्षित करण्याच्या संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 1,00,000 करोड रुपयांच्या घोषणा केली। केंद्रीय कृषी मंत्री यांनी कमी पाण्याबरोबरच चांगल्या कृषी उत्पादनावर जोर दिला आहे। कोरोना संकटात जेव्हा जगातील अर्थव्यवस्थेत मंदी आली होती, तेव्हा भारतीय शेतकऱ्यांनी ग्रामीण भागामध्ये उपलब्ध संसाधनाच्या साथीने भरपूर पीक घेतले। पिकाची कापणी देखील सामान्य गतीने झाली आहे हे त्यांनी पाहिले। हे आमच्या गावाची आणि शेतकऱ्यांची ताकद दाखवते। तोमर म्हणाले की कोणत्याही अन्य सरकारने मोदी सरकारप्रमाणे कृषी आणि शेतकरी कल्याणासाठी इतका निधी उपलब्ध केलेला नाही। पीएम शेतकरी योजनेला आधी पूर्ण कृषी बजेटच्या तुलनेत अधिक बजेटचे वाटप केले आहे।